तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी मोहन आगाशी बोलतो। तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत। ऍक्शन।
अतिशय विनोदी, यंग बाय हार्ट, अतिशय हुशार, ज्यांच्या नावात पदवी आहे डॉक्टर अशी, पण जे आहेत कमालीचे ऍक्टर, वन अँड ओनली मोहन आगाशे सर। हॅलो सर।
हॅलो। तू ज्या स्पीडने बोलतेस ना, आणि जे पटापट कसे काय एवढे विचार येऊन पटापट बोलू शकतात, याचं मला कौतुक वाटतं।
ते काय ना, बोलण्याचे पटापट पैसे मिळाले की आपण बरोबर बोलायला लागतो। सर, खरं तर यु नो तुम्ही इतक्या फिल्म्स केल्यात, एराज बघितलेले आहेत इंडस्ट्रीमधल्या, आणि खरं तर अख्ख्या महाराष्ट्राला तुमचा आज आयुष्याचा प्रवास जाणून घ्यायचा आहे। तुमचं नाव मोहन हे कोणी ठेवलं आणि त्या मागची काही कहाणी आहे का?
मुलाच्या जन्माच्या वेळेला प्रत्येक आईलाच खरं फार पेन होत असत, त्यामुळे संतुलित विचार वगैरे असे करण्याची परिस्थिती नसते। पण एक मला तिने आठवतो, मला सांगितलं की माझा जन्म आषाढ वद्य अष्टमी, तो दुसऱ्या कुठल्या तरी अष्टमीला झाला असता तर कृष्ण असं कृष्णाच्या संदर्भात नाव ठेवलं असतं, तसं मोहन हे आहेच। त्यावेळेला तुला माहिती असेल ते एकूणच भारतावर प्रभाव हा मोहनदास करमचंद गांधींचा होता। 47 जन्म आहे माझा, म्हणजे ते दोन्ही एकदम साधतात, कृष्ण पण आणि गांधी पण।
आणि यु नो इतिहासात जमा होईल असं नाव नाही केलं तरी सुद्धा नावामागे काहीतरी इतिहास असावं असं म्हणतात। मोहनजींचे आई वडील, घर आणि घरातली शिस्त ह्याबद्दल ऐका थोड्याच वेळात। आणि हो, तुम्हाला सुद्धा विचारायचं आहे मोहनजींना एखादा प्रश्न तर नक्कीच मला कळवा ऑन माय फेसबुक पेज आरजे श्रुती रेड एफ एम, RJSHRUTII RDFM नावाने पेज आहे, ह्याला शोधा, लाईक करा आणि मला नक्की मेसेज करा। 93.5 रेड एफ एम बजाते रहो। तुमचं घर, तुमचा जन्म हा कुठला आहे आणि तुमच्या त्यावेळेच्या घराबद्दल आम्हाला काही सांगू शकता का?
त्या तर मला एवढं पण आठवत नाही की घरी जालकंठा घरी पण व्हायचे ना, का हॉस्पिटलमध्ये झालं आणि आता माझी दुर्दैवानी आई हयात नाही, पण पुण्याहून अगदी जवळ भोर नावाचं का संस्थान आहे का भाटघर धरणाच्या जवळ, तिथे बहुतेक झालं असं।
त्यावेळेस तुमचं जे घर होतं त्या काळातल्या घराबद्दल काही आठवणी आहेत तुमच्या?
बघ, त्या घरातून मी एक जेमतेम एक वर्षाचा व्हायच्या आधीच माझे वडील बाहेर पडले, कारण वाडा होता आमचा, म्हणजे वाडा अजूनही तो आमचा नाही आता एवढंच, त्याच्यामागे खळीतले आगाशे म्हणजे आम्ही, तिथे माझे आजोबा मुख्य होते। पण 48 गांधीवध झाल्यानंतर खूप बदल झाले लोकांच्या जीवनात, त्यात आजोबांनी वडिलांना सांगितलं तू शिकला आहेस तुला नोकरी मिळते, ते स्टेनो होते चांगले, म्हणून ते पुण्याला आले आणि त्यामुळे 48 मी पुण्यात आहे, त्यामुळे मी पुण्याच आहे।
मला सांगा तुमचे आई वडील काय करायचे?
आता ते मुळामध्ये तिकडे असताना सुद्धा शॉर्ट हँड टायपिंग शिकले, मॅट्रिक पर्यंत शिकले, पुढचं शिकायला त्यांच्या वडिलांनी त्यांना बंदी केली, त्यांचा परिणाम म्हणून आम्ही खूप शिकवायची त्यांची इच्छा होती। ही वॉज अ स्टेनो टायपिस्ट PA टू कलेक्टर ऑफ पुणे, मला जे आठवते, आणि अतिशय उत्तम कलेक्टर जे पुण्याचे होते जुने, पिंपुटकर, सगो बर्वे, चिन्मलगुंद या सगळ्यांचे ते PA होते। मदत करण्याचा स्वभाव होता, सगळ्यांना खूप मदत करायची आणि आपल्या मुलांनी शिकावं ही मनापासूनची त्यांची इच्छा होती।
वडिलांनी बघितलेलं उच्च शिक्षणाचं स्वप्न तर यांनी पूर्ण केलं, म्हणूनच तर आज त्यांचं नाव डॉक्टर मोहन आगाशे। पण आईची जागा त्यांनी आता बहिणीला का दिली ऐका ह्याचं उत्तर थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन। तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत?
मला एक मोठी बहीण आणि एक धाकटा भाऊ।
आणि आता सध्या ते काय करतात?
माझी बहीण माझं पालन पोषण करते, म्हणजे आता
तुमच्यासोबत
आई नसल्यामुळं जबाबदारी तिच्यावर पडली का, तर मला स्वयंपाक येत नाही म्हणून, म्हणजे मला जेवणा खाण्यासाठी अवलंबून राहावं लागतं लोकांना। ते आई गेल्यानंतर आई शेवटचे काही दिवस बहिणीकडे होती, तोपर्यंत आम्ही बहिणीच्या जवळ म्हणजे शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहायला आलो होतो, त्यामुळे मी बहिणीकडे जायचो, मग त्यामुळे आई गेल्यानंतर ते चालूच राहिलं। आज माझी बहीण हे सगळं म्हणजे मी म्हटलं ना, त्यामुळं पोटोबा सगळा तिथं असतो, आता मी तिथेच करतो, मग तिचा मुलगा, त्याची बायको, त्यांना आता सवय लागली की हा मनुष्य असतोच आपल्या घरात, त्यामुळे तेच तेही माझं करतात, त्यांनाही मुलं आहेत दोन, त्यांचं करावंच लागतं, त्यामुळे त्यांच्यावर या म्हाताऱ्याचं असं चालू आहे सगळं.
एकटं राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात भरून राहावं असं म्हणतात ना, ते खरंय. आणि ज्याबद्दल खूप बोललं तरी सुद्धा मन मात्र भरत नाही, ती जागा म्हणजे शाळा. कशी होती मोहन आगाशे यांची शाळा ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत, अर्थात लाईट्स कॅमेरा ऍक्शन वर 93.5 रेड एफएम. बजाते रहो.
बरं, मला सांगा की आता तर शाळा खूप आधुनिक आहेत, म्हणजे आता तर खूप गोष्टी नवीन इंट्रोड्यूस झालेल्या आहेत, बिल्डिंग्स खूप मोठ्या आहेत, त्यावेळेसची गोष्ट फार वेगळी होती. त्या काळातल्या शाळेबद्दल आम्हाला सांगा ना, तुम्ही सायकलवर जायचात का, तुमचं दप्तर कसं असायचं, तुमचे गुरुजी कोण होते, थोडंफार काही आठवत असेल?
एक पडघम नावाचं नाटक केलं होतं 84 साली जब्बार पटेल यांनी, अरुण साधूंनी लिहिलं होतं, आणि त्यात एक गाणं आहे आमच्या चंद्रकांत काळेंनी म्हटलेलं उत्तम. आमच्या वेळी सगळं सरळ स्वस्त होत, शिक्षण सोपं आणि स्वस्त होतं. मॅट्रिक झालं की लगेच नोकरी मिळायची, अशा तऱ्हेच होत. शाळेत कुठल्या जायचं तर घराच्या जवळ जी असेल ती शाळा चांगली. शेवटी हे आत्ता सुद्धा तुला पटेल, शाळा चांगली असून पडतो थोडा फरक पाहिजे, पण विद्यार्थी चांगला पाहिजे मुळात. आता आंबेडकरांनी रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला, कारण विचारणार त्यांना कुठल्या शाळेत गेला तुम्ही, त्यांनी सिद्ध करून दिले की अरे शाळा एक साधन आहे, तुम्ही शिकता की नाही हे महत्वाचं. त्यामुळे माझी शाळा अगदी सुरुवातीला म्हणजे पहिली दुसरी तर त्यावेळी घरी सुद्धा करायची, परीक्षा द्यायची डायरेक्ट जाऊन. तशी गोपाळ हायस्कूल नावाच्या शाळेत दिली मी, कारण मी राहायचो सुभाषनगर मध्ये, पुणे छोटं होतं, सायकलवरून अख्खं गाव हिंटायला एवढं छोटं होतं, त्याला मी पुणे म्हणतो, ते पुणे आता वारलं तिथे. त्यामुळे गोपाळ हायस्कूल मी राहतो, त्याची मी चौथ्या गल्लीत, ते आठव्या गल्लीत. ती एक परीक्षा दिल्यानंतर ते पास झालो मी. मग प्राथमिक शाळेत माझी बहीण तिथे सरस्वती मंदिर नावाची शाळा होती, थोडी लांब, तिथे डमडेरे उद्यान होतं, त्याच्यातनं आम्ही जायचो. तिथल्या काही आठवणी चांगल्या आहेत माझ्या, चौथी पर्यंत तिथं होतो मी.
आजच्या गप्पा इथे संपतायत, पण सौरभ प्रधान, तू हे मला सांगितलं नाहीयेस खरं तर की तू कुठला आहेस, पण तुझा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलाय आणि तुझा इंटरव्ह्यू ऐकण्याचा अभ्यास आणि इंटरेस्ट दोन्ही सुद्धा मला आवडले. सो थँक्यू सो मच फॉर द फीडबॅक. आणि तुम्ही सुद्धा मला फॉलो करू शकता ऑन माय ट्विटर हँडल @RJShru या नावाने, किंवा इंस्टाग्रामवर मला शोधा RJShruti RJSHRUTII ह्या स्पेलिंगने. चलिए, मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर लेकर मोहन जी की लाइफ की बहुत सारी बातें. 93.5 रेड एफएम बज जाती रहो. दिस इज कलाकार श्रुति साइनिंग ऑफ.
लाइट्स कैमरा एक्शन.